चीनीमंडी.com पॉडकास्ट। 6 नोव्हेंबर पर्यंत सुरू होणार जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने। जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने 6 नोव्हेंबर पर्यंत सुरू होतील, ही माहिती जिल्हा ऊस अधिकारी डॉक्टर दुष्यंत कुमार यांनी दिली। त्यांनी सांगितले की किनोनी साखर कारखाना 1 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे। दोराला, मवाना आणि नंगलामल कारखाने 2 नोव्हेंबर पासून गाळप सुरू करतील। सकोती साखर कारखाना 5 पासून आणि मोहिउद्दीनपूर कारखाना 6 नोव्हेंबर पासून गाळप सुरू करेल। 1 आणि 2 नोव्हेंबरला सुरू होणाऱ्या साखर कारखान्यांकडून ऊस इंटेन जारी करण्यात आले आहे। शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पावती पोहोचणे सुरू झाले आहे, तर ऊस विभाग कर्मचाऱ्यांना वैरण न जाण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक करण्याचे निर्देश दिले आहेत। साखर कारखान्यांना लवकरात लवकर ऊस थकबाकी भागवण्याबाबतही सांगण्यात आले आहे।